20 आणि 21. यत्रोप रमते चित्तम निरुद्धम योगसेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. सुखम आत्यंतिकं यत्तत् बुद्धिग्राह्यम अतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. म्हणोनी आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी होका निरोधू यया. एरवी तरी येणे योगे जई इंद्रिया विंदाण लागे, तै चित्त भेटो रिगे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे, देखत खेवो वोळखे म्हणे तत्व हे मी. तिये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्यी बैसे, मग आपण पा समरसे विरोनी जाय. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेणती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊ निठाके.
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय ध्यान योगा संबंधी चं विवरण पाहत असताना आपण काही महत्वाच्या संज्ञा पाहता पाहता पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू अशा प्रकारची एक महत्वाची ओवी आणि त्या निरूपणा दाखल ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला हठयोग आपण मागच्या वेळेला पाहिला. हठयोग ध्यानाची पद्धत पतंजली मुनींनी सांगितलेली राजयोगाची ध्यानाची पद्धत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आणि गीतोक्त अशी सोहम ध्यान साधना, याच्यामध्ये मुख्यतः सोहम ध्यान साधना आपण पाहणार आहोत. जशी आपण हठयोगाच्या अंगानी आलेली ध्यान साधना पाहिली, तशी पतंजलींनी पुरस्कृत केलेली ध्यान साधना देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत. पतंजलींचा काळ हा भगवद्गीतेच्या नंतरचा असल्यामुळं भगवद्गीतेमध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ध्यानाचं वर्णन साहजिकच नाही. व्यासांनी जेव्हा भगवद्गीता रचली भगवंतांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे, तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांचा काळ हा पतंजलींच्या नंतर असल्यामुळं गीतेवर निरूपण करत असताना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या निरूपणात मात्र आले. ज्ञानेश्वर महाराजांनी सोहम साधना सांगितलेली असल्यामुळं, नाथ संप्रदायाची ती साधना असल्यामुळं हे शब्द जरी आले ज्ञानेश्वर महाराजांच्या निरूपणामध्ये, तरी देखील पतंजलींनी जे ध्यान सांगितलेलं आहे ते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे ध्यान सांगितलेलं आहे ते दोन्ही ही राजयोगाचीच साधना असली तरी किंचित फरक आहेच. तसही आपल्या देशामध्ये ध्यानाच्या अनेक पद्धती प्रक्रिया विकसित झाल्या. त्यामुळे त्या शब्दांचा आधार ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला, पण मूळ पतंजलींनी काय सांगितलेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत. पतंजलींनी योगशास्त्र म्हणून ध्यानासंबंधी एक पद्धतशीर शाखाच विकसित केली. त्यांनी त्यांच्या ध्यान साधनेच्या वर्णनाची सुरुवात करण्याच्या प्रारंभी, शास्त्र सांगण्याच्या प्रारंभी, अथ योगानुशासनम असं पहिलं सूत्र लिहिलं. आता योगाचं अनुशासन काय हे आपण पाहू, हे आता सांगतो असं पतंजली म्हणाले. प्रत्येक शास्त्र किंवा अभ्यास शिकत असताना त्या अभ्यासाचं एक अनुशासन असतं. अनुशासन म्हणजे त्या अभ्यासामध्ये तो अभ्यास करत असताना पाळण्याची पथ्य, त्या अभ्यासाचं वैशिष्ट्य, हा अभ्यास कशा करता करायचा याची नीट दिशा ठरलेली असणं. जो अभ्यासक आहे तो अभ्यासक खऱ्या अर्थाने त्याकरता प्रेरित होणं, तरच अभ्यास शक्य आहे. या अभ्यासाचा एकूण विषय आणि जो करायला प्रवृत्त झालेला आहे तो, त्याचा विषय आणि अभ्यासाचा मूळ हेतू, या तिन्हींची जर सुयोग्य एकरूपता असेल तरच तो अभ्यास शक्य होतो. याला अनुबंध चतुष्टय असं शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. आणि पतंजलींची सूत्र वर्णन करून सांगत असताना अनेक टीकाकारांनी या वेळेला अथ योगानुशासनम याचं निरूपण करत असताना हा अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. हा अनुबंध चतुष्टय म्हणजे या अभ्यासाचा अधिकारी कोण, त्याची पात्रता काय, तसंच या अभ्यासाचं प्रयोजन काय, याद्वारा नक्की कोणते विषय अभ्यासले जाणार आहेत ही तिसरी गोष्ट, आणि चतुष्टय याच्यातली चौथी गोष्ट म्हणजे अधिकारी आणि प्रयोजन, प्रयोजन आणि विषय, अधिकारी आणि विषय या सर्वांचा एकमेकांमध्ये संबंध काय. या ध्यान अभ्यासाचा जो अधिकारी आहे त्याची प्रपंचामध्ये लक्षात येणारा जो अधिभौतिक ताप आहे, अधिदैविक ताप आणि आध्यात्मिक ताप, या त्रिविध तापाच्या जाचातून आपण मुक्त व्हावं अशी ज्याला इच्छा झालेली आहे, तसंच योगाभ्यासाच्या सहाय्याने कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्त करून घेण्याची जिज्ञासा ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्याप्रमाणेच प्राप्त कर्तव्य कर्माच्या आचरणाने अनुक्रमाने चित्तशुद्धी, चित्ताची एकाग्रता आणि चित्ताचा निरोध करण्याची पात्रता ज्याला प्राप्त झालेली आहे, त्याप्रमाणेच ज्याला त्यासाठी योग्य असं आरोग्य, अनुकूल देश आणि काळ असं सर्व लाभलेलं आहे, असा मुमुक्षू किंवा साधक या अभ्यासाचा अधिकारी आहे. या अभ्यासाचं प्रयोजन किंवा हेतू कोणता? सर्वसाधारणपणाने जगताचं ज्ञान आपल्याला द्रष्टा, दृश्य, दर्शन या पद्धतीने होतं. द्रष्टा म्हणजे आपण स्वतः, दृश्य म्हणजे जगत, आणि दर्शन म्हणजे द्रष्टा दृश्याला जाणून घेण्याची प्रक्रिया. किंवा ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या पद्धतीने जगताचं किंवा प्रत्येक विषयाचं ज्ञान आपल्याला होतं. या योगाच्या अभ्यासाचा हेतू कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष असा असल्यामुळं द्रष्ट्याला आपण दृश्यापासून वेगळे नाही परमात्म स्वरूप आहोत, किंवा ज्ञात्याला आपण ज्ञेयापासून वेगळे नाही ज्ञान स्वरूप आहोत किंवा ज्ञेय स्वरूप आहोत, अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. आणि द्रष्टा, दृश्य, दर्शन किंवा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीचा अंत होतो. आपल्या चित्तासकट सर्व दृश्य स्वरूपाकार होतं आणि जीवनामध्ये चरमावस्थेची म्हणजे अत्यंतिक सुखाची प्राप्ती होते, ज्याला कैवल्य असं म्हटलेलं आहे, मोक्ष असं म्हटलेलं आहे, ते प्राप्त होतं. हे प्राप्त करणं हे या अभ्यासाचं प्रयोजन आहे. अलीकडचं कोणतं प्रयोजन पतंजलींच्या योगाच्या अभ्यासाचं नाही. अर्थातच त्यामुळे या अभ्यासाचा जो विषय आहे तो म्हणजे चित्ताचं निरोध करणाऱ्या योगाचं स्वरूप काय असावं, या निरोधाची साधनं कोणती, कोणत्या साधनांच्या अंगाने हा निरोध साधला जाणार, या अभ्यासाचं फळ काय आणि ते फळ नेमकं कैवल्य प्राप्तीच कसं, कारण या अभ्यासामध्ये अलीकडं काही सिद्धी देखील प्राप्त होतात पण ते या अभ्यासाचं फळ कसं नाही, याचं प्रतिपादन या विषयामध्ये येतं. अशा तऱ्हेने अधिकारी ठरला, विषय ठरला आणि हेतू देखील ठरला अभ्यासाचा, कैवल्य पदप्राप्तीचं ध्येय राखणारा, शुद्ध चित्त आणि अनुकूल देशकालाची प्राप्ती असणारा मुमुक्षू अथवा साधक अधिकारी हा चित्ताचा निरोध करणाऱ्या योगाच्या साधनांचा अवलंब करून मोक्ष प्राप्ती किंवा कैवल्य पदाच्या प्राप्तीच्या प्रतिपादनाच्या एकूण विषयाच्या किंवा ज्ञानाच्या आधाराने ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान किंवा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशा तीन स्वतंत्र वस्तू न राहता आपल्या चित्तासह सर्व दृश्य स्वरूपाकार होण्याच्या चरमावस्थेचा लाभ व्हावा अशा प्रयोजनानी किंवा उद्दिष्टानी योगाची साधना करतो आणि कैवल्य प्राप्ती करून घेतो, अशा वेळेला प्रयोजन, विषय आणि अधिकारी यांची एकरूपता होते. आणि ही एकरूपता ज्यांच्या ठिकाणी अनुभवाला येते आणि ही एकरूपता साधण्यासाठी म्हणून जे अभ्यासाला प्रवृत्त होतात ते खरे म्हणजे या योगाभ्यासाचे अधिकारी आहेत. हा अनुबंध चतुष्टय साधला जाणं, हा जर साधला गेला नाही तर केवळ उत्सुकतेपोटी अभ्यास सुरू करून मधूनच सोडून देणं किंवा झटपट काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि मिळत नाहीये असं पाहून सोडून देणं, तशा प्रकारचं थेट उद्दिष्टच नसणं, अशामुळं या योगाचा अभ्यास विफल होण्याची शक्यता असते. पतंजलींनी जे योगशास्त्र रचलं त्याच्यामध्ये मुख्यतः चार विभाग त्यांनी केले, चार प्रकरणं त्यांनी केली, त्याला पाद असं नाव दिलं. त्याच्यामध्ये मुख्यतः पहिलं समाधी पाद, दुसरं साधन पाद, तिसरं विभूती पाद आणि चौथं कैवल्य पाद, अशा चार विभागामध्ये त्यांनी ही सूत्र रचली. याच्या विषयाच्या अनुक्रमाप्रमाणे समाधी पादामध्ये ध्यान धारणा आणि समाधी पर्यंत एकूण प्रवास प्रथमच वर्णन केलेला आहे. वस्तुतः पतंजलींच्या योगशास्त्रामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी ही योगशास्त्राची तीन अंग ही सर्वात शेवटी सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार झाल्यानंतर मग धारणा, ध्यान आणि समाधी. पण आश्चर्य असं दिसतं की या ग्रंथामध्ये प्रथम धारणा, ध्यान आणि समाधीचंच वर्णन केलेलं आहे. आणि तो वृत्तीच्या निरोधातून कसा विकसित होतो याचं वर्णन केलेलं आहे. आणि नंतर साधनपाद लिहिलेला आहे. त्या साधनपादामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही जी पहिली पाच अंग आहेत त्याचं वर्णन त्यांनी समग्र रीतीने केलं. एकूण पतंजलींच्या सूत्रांप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या साधन पादाच्या अंती म्हणजे दुसरं प्रकरण हे पहिलं वाचलं पाहिजे, किंवा पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यात काय करायला हवं किंवा अंतिमतः काय मिळतं हे त्यांनी वर्णन केलं आणि त्याची सुरुवात कशी हे दुसऱ्या प्रकरणापासून होतं. त्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार हे समजल्यानंतर किंवा याचा अधीत झाल्यानंतर मग समाधीपादाचा खरा संबंध येतो. त्या समाधीपादामध्ये मोक्ष प्राप्ती किंवा निर्बीज समाधीपर्यंत दोन मार्गांनी जाता येतं असं पतंजलींनी सांगितलं. त्याच्यातला पहिला मार्ग म्हणजे प्रत्याहारानंतर ध्यान धारणा आणि समाधी, त्या समाधीमध्ये देखील संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधी म्हणजे ज्या ठिकाणी मीचा भाव शिल्लक राहतो, जगत भान थोडं तरी शिल्लक राहतं किंवा कल्पना विचार शिल्लक राहतात अशी समाधी. त्याच्यामध्ये सवितर्क म्हणजे तर्कासहित सुखाची प्राप्ती, सविचार संप्रज्ञात समाधी. पहिली सवितर्क संप्रज्ञात समाधी, दुसरी सविचार संप्रज्ञात समाधी, तिसरी सानंद संप्रज्ञात समाधी आणि चौथी सास्मित संप्रज्ञात समाधी. हे काय ते मी तुम्हाला सांगतो. या समाधीमध्ये काही प्रमाणामध्ये जगतभान किंवा सूक्ष्म विचाराचं भान किंवा मीच भान, आनंदाचं भान यापैकी काहीतरी शिल्लक राहतं आणि या समाधीमधून मग तो साधक हे सूक्ष्म जे मीच भान आहे, मी आहे असं तेही नाहीस होऊन केवळ अस्तित्व सुखामध्ये रममाण होतो. या समाधीला निर्बीज समाधी असं म्हणतात. मीच किंचित बीज देखील जिथं नाहीस होत. आणि द्रष्टा एक प्रकारे स्वरूप प्रतिष्ठ असा होतो आणि कैवल्य पदाची प्राप्ती करून घेतो. या एका मार्गाने पतंजलींचं ध्यान जातं. पण आश्चर्य म्हणजे पतंजलींच्या किंवा आश्चर्य नाही तर काही मंडळींना अशा प्रकारे केवळ तर्क विचार आनंद आणि अस्मिता आणि ती अस्मिता देखील सोडून निर्बीज समाधीची प्राप्ती या मार्गाने जाणं प्रशस्त वाटतं. तर काही भक्तिमान हृदयाचे असतात, भक्तिमान अंतःकरणाचे असतात, त्यांना ईश्वराखेरीज चालत नाही. त्यांच्या हृदयामध्ये ईश्वराची भावना ही नेहमीच शिल्लक असते. अशा मंडळींकरता आत्ता केलेल्या निरूपणात फारशी जागा नसल्यामुळं तर्क विचार अशा पद्धतीने जाऊ इच्छित नाहीत असे त्यांच्याकरता ईश्वर प्रणिधानात वा असं सूत्र पतंजलींनी लिहिलं. म्हणजे हेच सर्व ईश्वर प्रणिधानाने किंवा ईश्वराच्या भक्तीने देखील प्राप्त होऊ शकतं असं पतंजली म्हणतात. तेव्हा यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार या कॉमन किंवा एकसारख्या गोष्टी असून प्राणायाम आणि प्रत्याहार त्या ठिकाणी ईश्वर प्रणिधान निर्माण होतं, ईश्वराची भक्ती निर्माण होते. आणि ही भक्ती तदर्थ भावनेनी जप करण्यामध्ये परिवर्तित होते. त्यामुळं या योग्याला अध्यात्म प्रसाद किंवा चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते आणि तो निर्बीज समाधीमध्ये कालांतराने निमग्न होतो. अशा प्रकारे असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी ही दोन्ही मार्गाने मिळते. आणि या सर्वाचा शेवट हा द्रष्टा स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होऊन त्याला कैवल्य प्राप्त होतं. या शेवटच्या प्रकरणाचं वर्णन सर्वात शेवटी असलेला कैवल्यपाद त्याच्यामध्ये केलेला आहे. एक पाद याच्यामध्ये सांगायचा राहिला तो म्हणजे विभूतीपाद. या विभूतीपादामध्ये संयमाचं वर्णन, संयम हा मुख्य शब्द आला. हा संयम हा शब्द ध्यान धारणा आणि समाधी या तीन वस्तूंना किंवा तीन गोष्टींना मिळून असा पतंजलींनी वापरला. योगाभ्यास करत असताना एखाद्या बाह्य वस्तूवर किंवा कल्पनेवर जर संयम केला, जे तशी धारणा ध्यान आणि चित्ताची एकाग्रता अर्थात संप्रज्ञात समाधी अशा पद्धतीने जर साधक केला तर साधकाला काही सिद्धी लाभतात आणि त्या सिद्धींचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. तरी देखील या विभूतीपादाच्या शेवटी शेवटी सिद्धींचं वर्णन करून या सिद्धींचा संघ ज्याला कैवल्य प्राप्ती हे ध्येय आहे त्यांनी धरू नये असं पतंजलींनी म्हटलं. या सिद्धींचा संघ न धरता जर वाटचाल केली तर त्यामुळं अंतःकरणामध्ये विवेक ज्ञानाचा उदय होतो आणि त्यामुळं प्रथम त्याला सत्व प्राप्ती होते. रजोमल आणि तमोमल चित्तातले नाहीसे होतात आणि शुद्ध साम्य म्हणजे सत्वाचा देखील अहंकार जाणं आणि तिन्ही गुण हे दोन निरस्त आणि सत्वगुण असताना देखील त्याचा अभिमान नाही अशी दशा चित्ताला प्राप्त होते. ही शुद्धीची, चित्ताच्या शुद्धीची परमावस्था किंवा साम्यावस्था अशी प्राप्त होते आणि चित्ताच्या ठिकाणी कैवल्य सिद्ध होतं. या विभूतीपादाचं वर्णन अशा करता आलेलं आहे की अभ्यास करत असताना काही बाय प्रॉडक्ट निघतात. सिद्धींच्या अंगाने तर ते काय आहेत आणि त्याच्यामध्ये कसं अडकू नये हे देखील शास्त्र सांगताना सांगोपांग सांगणं गरजेचं होतं. म्हणून पतंजलींनी या गोष्टी विभूतीपादामध्ये सांगितल्या. मी सांगितलं की समाधीपाद प्रथम वर्णन केला गेलेला आहे. साधकाला मात्र साधन पादापासूनच साधनेचे सुरुवात करायला लागतात. पतंजलींच्या योगशास्त्राच्या अभ्यासकांकडून ही गोष्ट चुकल्यामुळं प्रथमच वृत्तींचा विचार करून एक प्रकारचं तर्कशास्त्र तो आपल्या ठिकाणी निर्माण करतो. ज्याला तर्क आवडतो तो पतंजलींच्या योगशास्त्रामध्ये अति रमतो. कारण यमनियम, आसन, प्राणायाम या गोष्टी मागाहून सांगितल्या गेल्या आणि प्रथम वाचनात आलं त्याचाच अभ्यास करत किती सूक्ष्म सांगितलेलं आहे हे लक्षात घेऊन तो त्याच्यामध्ये अति रमतो. पण त्याचा योगशास्त्र अधित होण्याच्या दृष्टीने फारसा लाभ त्यामुळे होत नाही. यमनियम, आसन, प्राणायामाच्या संदर्भामध्ये जे आधीची प्रवचन झाली किंवा आधी वर्णन तिथपर्यंत आपलं आलेलंच आहे, तर ते पतंजलींच्या आधाराने आणि गीतेच्या आधारानेच आलेलं आहे. पतंजलींच्या नुसार ध्यान साधनेकरता आसन जमवल्यानंतर थोडा वेळ पर्यंत प्राणायामाचा अभ्यास साधकांनी करायचा आहे. मात्र आपलं प्रकृतिमान आणि बाह्य परिस्थिती हे सर्व लक्षात घेऊन मानवेल इतकाच अभ्यास प्राणायामाचा पतंजलींच्या ध्यान साधनेमध्ये आहे. हटयोगासारखा सतत प्राणायाम करणं हे याच्यात अभिप्रेत नाही किंवा अपेक्षित नाही. ध्यानाच्या अभ्यासाचं एक सुयोग्य अनुशासन म्हणजे स्वतःलाच विवेक विचारांनी सवय लावून आपला दिनक्रम, आपली प्रकृती, आपली कर्म तशा प्रकारे योग्य रीतीने बदलून घेणं, यमनियम, आसन, प्राणायाम याचा अभ्यास करणं, चित्तवृत्तींचा निरोध करणं आणि त्याच्या पाठोपाठ द्रष्टा किंवा ध्याता स्वरूपामध्ये चित्तवृत्तींचा निरोध झाल्यामुळं स्थिर होणं अशा अर्थाची पहिली तीन सूत्र आली आणि ही पहिली तीन सूत्रच सगळं पतंजलींचं योग शास्त्र आहे. अथ योगानुशासनम हे पहिलं सूत्र. योगस्तु चित्तवृत्ती निरोधः, हा योग चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर साधतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्या ठिकाणी चित्तवृत्तींचा अत्यंतिक निरोध झाल्यानंतर द्रष्टा हा स्वरूप बोधाला प्राप्त होतो. ही मुख्य सूत्र आहेत. या सूत्रांचंच वर्णन किंवा अधिक विश्लेषण सगळ्या योग सूत्राच्या मध्ये पाहावं. या तीन सूत्रांनी पतंजलींचा ध्यानयोग पूर्णत्वाला जातो. हा अभ्यास करत असताना पतंजली असं सांगतात की आपल्या ठिकाणी असणाऱ्या वृत्ती एकूण पाच प्रकारच्या आहेत. वृत्तींचं एक प्रकारे कॅटेगरायझेशन पतंजलींनी केलं. ते रज, तम आणि सत्व या प्रकारांनी, या प्रकारामध्येच मोडतं. जी रजोवृत्ती आहे त्याला त्यांनी क्षिप्त म्हणजे सतत हालचाल करणारं चित्त असं सांगितलं. जे तमानी प्रेरित चित्त आहे त्याला मूढ असं पतंजली म्हणाले, ज्याच्यात आळस प्रमाद निद्रा अशाच वृत्ती सतत उठतात असं चित्त, आणि क्षिप्त आणि मूढ याच्यापेक्षा विपरीत सत्वज्ञानाने युक्त त्या चित्ताला ते विक्षिप्त असं म्हणतात. मराठीत हा विक्षिप्त शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरला जातो, पण विक्षिप्त चित्त म्हणजे या ठिकाणी सत्व गुण ज्याच्यामध्ये भरून राहिलेलं आहे, जे हालचाल करत नाही रजोगुणासारखी, असं चित्त. हे विक्षिप्त चित्त जे आहे म्हणजे चित्ताला स्थिरता प्राप्त होणं आणि विषयांपासून चित्तानी वर उठणं आणि दैवी किंवा ईश्वरीय भावाचा अवलंब करणं. साधकांनी जे यम नियम याचं अनुसरण केलेलं असतं, आसन जमवलेलं असतं, प्राणायाम केलेला असतो, त्यामुळं प्राणायामाच्या अभ्यासाने चित्तातली क्षिप्तता म्हणजे रजोगुण आणि मूढता म्हणजे तमोगुण हे नाहीसे होतात. या वृत्तींचा लोप होतो आणि सत्व वृत्ती बळावते. ही जी विक्षिप्त वृत्ती आहे, त्या प्रकारचं चित्त आहे, ती सत्व सुख द्यायला सुरुवात करते. सत्वाचं एक सुख असतं, ज्ञान असतं, प्रकाश असतो. प्राणायामाच्या अभ्यासाने आणि एकूण या पाच अंगांनी यम नियम आसन आणि प्राणायाम यांनी त्याचं चित्त शुद्ध शुद्ध तर शुद्ध तम असं व्हायला सुरुवात होते. त्याच्यातले रजतम जातात. एवढं झालं की मग प्राणायामाचं कार्य संपत. सत्व सुखाला प्राप्त झालेल्या ज्या वृत्ती असतात, सात्विक वृत्ती, त्या परमात्म चिंतनात किंवा ईश चिंतनात निमग्न व्हायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी त्या एकाग्र होतात. विक्षिप्त चित्त म्हणजे सत्व गुणांनी युक्त असं चित्त परमात्म भावाच्या ठिकाणी किंवा ईश्वराच्या ठिकाणी एकाग्र होत. ही चित्ताची चौथी स्थिती. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त आणि एकाग्र, तेव्हा खरी एकाग्रता चित्ताला प्राप्त होते. केवळ परमात्म चिंतनामध्ये एकाग्रतेचं पर्यवसान झालेली अशी ही सात्विक वृत्ती परमात्म्याच्या अविनाशी अक्षर अव्यक्त चैतन्य अशा गुणांचा विचार करता करता तिथं एकाग्र होते, जडून जाते. आणि यावेळेला अजून एक घटना घडते, म्हणजे एकाग्र होता होता क्षण मात्र एकाग्र चित्त नाहीस होतं, निरुद्ध होतं, पूर्णपणाने चिंतन करण्याचं थांबतं. थोडा काळ चित्तवृत्तींचा संपूर्ण निरोध होतो. हा निरोध होणं ही पाचवी वृत्ती आहे, म्हणून पाच वृत्ती पतंजलींनी सांगितल्या. या निरोधाच्या वेळेला द्रष्टा हा क्षण मात्र स्वरूप सुख मिळवतो, स्वरूपात अवस्थित असा होतो आणि त्याला या एकाग्रतेचं आणि त्याच्यानंतर असणाऱ्या निरुद्धतेचं मोठं आकर्षण निर्माण होतं. त्याला आतापर्यंत न आलेला अनुभव, सुखाचा अनुभव त्याला या क्षणी येतो. असं असल्यामुळं अशा प्रकारचा अभ्यास वारंवार करावा अशी इच्छा त्याच्या चित्तात निर्माण होते. आणि एरवी स्थूल वृत्तींशी एकरूप होऊन विषयाकार होणाऱ्या वृत्तीला अशा प्रकारे सत्वभाव प्राप्त होतो प्राणायामाच्या अभ्यासाने. आणि मग ते क्रमशः एकाग्र आणि निरुद्ध होऊन स्वरूपाचं अवीट सुख वारंवार घ्यायला एक प्रकारे लालचावतं. हा अनुभव विलक्षण असल्यामुळं ध्यानाच्या प्रत्येक बैठकीमध्ये द्रष्टा अशा प्रकारचं स्वरूप सुख मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षरशः घडून जातो. त्यावेळेला सत्ववृत्ती म्हणजे विक्षिप्त, तसं सत्ववृत्ती म्हणजेच एकाग्रता याचं पर्यवसान निरुद्ध वृत्तीमध्ये म्हणजे गुणरहिततेमध्ये होतं. आणि त्या ठिकाणी द्रष्ट्याला स्वरूप सुख म्हणजे आत्मसुख प्राप्त होतं. या क्रमाने जात असताना त्याला आपली सर्व इंद्रिय, मन, बुद्धी ही सहाय्य करायला सुरुवात करतात. आपल्या आपल्या विषयामध्ये रमणारी किंवा त्याच्या चिंतनामध्ये रमणारी अशी इंद्रिय आणि मन आपल्या विषयाचा नाद सोडून त्याच्यात रमण्याऐवजी स्वरूप सुख प्राप्त व्हावं म्हणून सात्विक चित्तवृत्तींना मदत करणारी राहतात. आपल्या विषयरूपी आहाराला ती एकूणच विसरतात आणि स्वरूप सुखाचा प्रत्यय देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. यालाच प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. एकूण निरूपणात प्रत्याहार याचं वर्णन प्रथमच मी करतो आहे. या प्रत्याहारामुळं साधक धारणा, ध्यान आणि समाधी या स्थितीला कालांतराने प्राप्त होतो. या प्रत्याहाराचं वैशिष्ट्य असं की विषयाचं चिंतन न घडता इंद्रिय, मन, बुद्धी, अंतःकरण, चित्त हे सर्वजण चित्त एकाग्र आणि निरुद्ध कसं होईल आणि स्वरूप सुख कसं प्राप्त होईल या भावनेनेच प्रेरित होतात. त्यामुळे आपला आपल्या इंद्रियांच्या प्रती होणारा जो आहार आहे त्या आहाराला सोडून सर्व इंद्रिय, मन, बुद्धी स्वरूप सुख प्राप्त करण्यासाठीच सहकार्य करतात चित्तवृत्तींना, सात्विक चित्तवृत्तींना. याला योगशास्त्रामध्ये प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. म्हणून आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास या योग्याचा यमनियम, आसन, प्राणायामाच्या पश्चात सत्वभावाची जागृती त्या जागृतीमुळं निर्माण होणारी परमात्म चिंतनाची एकाग्रता किंवा मूर्ती ध्यान, मगाशी सांगितलं तसं निर्गुण परमात्म्याचं चिंतन तरी करेल किंवा ईश्वराचं प्रणिधान तरी करेल, हे सर्व तो एकाग्र अशा चित्तानी तर्काच्या सहाय्याने करायला सुरुवात करतो. चित्त एकाग्र होतं, किंचित काळ निरुद्ध होतं आणि त्याला सुखाचा प्रत्यय येतो. म्हणून परमात्म चिंतन पण तर्कानी घडणं किंवा मूर्ती ही तर्कामुळे परमात्म्याची आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होणं आणि मग पुढची एकाग्रता आणि निरुद्धता साधून सुखाचा प्रत्यय येणं याला सवितर्क संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. समजते ना मी काय म्हणतोय ते? यावेळेला मी आनंदरूप परमात्मा असं तर्काच्या योगानी समजून चित्तवृत्ती निरुद्ध होऊन किंचित स्वरूप सुख प्राप्त होतं. चित्तवृत्ती शुद्ध सूक्ष्म होतात ही प्रक्रिया विशिष्ट तर्काच्या सहाय्याने घडत असल्यामुळं ती सवितर्क संप्रज्ञात समाधी म्हणून ओळखली जाते. विशिष्ट तर्कानी प्राप्त होणार हे ध्यानातलं सुख प्रत्येक वेळेला तसा तर्क न चालवता केवळ विचार निर्माण होऊन देखील मिळायला जेव्हा सुरुवात होते, नाहीतर एका विशिष्ट पद्धतीने तर्क लढवला की मगच सगळं उलगडतं व्यक्तीला, तसं न होता तो तर्क इतका खोल जातो की साधा विचार देखील पुरायला सुरुवात होते आणि साधक परमात्म चिंतनाच्या द्वारा विचारांनी किंवा मूर्ती ध्यानाच्या योगाने विचारांनी पण एकाग्र निरुद्ध आणि किंचित स्वरूप सुखाला प्राप्त होतो, तेव्हा त्याला सविचार संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. यावेळेला मी आनंदरूप परमात्मा आहे किंवा मी परमात्म स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, अशा प्रकारचा विचार राहून किंचित काळ सुख त्याला प्राप्त होत. पुढे सरावानी मी आनंदरूप परमात्मा किंवा मी आनंद ब्रह्म अशा प्रकारचा विचार करण्याचीही गरज भासत नाही, राहत नाही. असा विचार करण्याखेरीज देखील ही सगळी प्रक्रिया घडते. साधक सहजच मी आनंद स्वरूप याच्यातला मी हा शब्द निघून जाऊन केवळ आनंद या स्थितीला प्राप्त होतो. सहजच आनंद स्वरूप बोधाला प्राप्त झालेला हा साधक हा सानंद संप्रज्ञात समाधीला प्राप्त झाला असं म्हटलं जातं. मी आनंदरूप परमात्मा त्याच्याऐवजी आनंदरूप आपण आहोत एवढंच त्याच्या लक्षात यायला लागतं आणि चित्तवृत्ती निरुद्ध होऊन त्याला स्वरूप सुख किंचित काळ मिळत. यानंतर मी आनंदरूप ब्रह्म यापैकी केवळ आनंद स्थितीची सहजावस्था निर्माण होते, मी आनंदरूप हा भावही निघून जातो. आनंद स्थितीची सहजावस्था होऊन हा आनंद स्वरूपच मी आहे या भावानी केवळ मी शिल्लक राहतो, केवळ अस्तित्व शिल्लक राहतो. शुद्ध निरुपाधिक केवल अशा मीचा प्रत्यय तो आनंदरूप असतो, पण आनंद हा तिथं शब्द नसतो. अशा वेळेला केवळ अस्मी भाव शिल्लक राहतो, मी आहे एवढाच भाव शिल्लक राहतो आणि त्याच्यामध्ये आपण आनंदरूप परमात्मा आहोत हे ज्ञान गृहित असत. या स्थितीला सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. या समाधीला सबीज समाधी असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मीचा देह उपाधी खेरीज भाव पण बीज रूपाने शिल्लक असतो. याला सविकल्प समाधी, संप्रज्ञात समाधी, समनस्क समाधी अशी देखील नावं आहेत. हा प्रवास कोणाकोणाच्या बाबत क्रमाक्रमाने घडतो, म्हणजे सवितर्क, सविचार, सानंद, सास्मित, तर कोणाकोणाला एखाद दुसऱ्या प्रत्यय आल्यानंतर तो अचानक सास्मित समाधी मध्ये लीन होऊन जातो. त्यामुळं अशाच क्रमाने गेलं पाहिजे असं नाही, तर सद्गुरु कृपेनी अथवा पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या सहाय्याने सवितर्क समाधी आणि एकदम सास्मित समाधी असा देखील तो जाऊ शकतो. पतंजलींनी मात्र या चारींचं वर्णन केलेलं आहे. कालांतराने या सास्मित संप्रज्ञात समाधी स्थितीचा अनुभव घेणारा जो योगी किंवा ध्यान साधक आहे, त्या योग्याला योग्याच्या केवळ मी आहे अशा सुखमय वृत्तीतल्या मीचा देखील लोप व्हायला लागतो आणि केवळ आहेपणाने, अस्तित्व भावनेनी परमात्मा भावच त्याच्या ध्यानामध्ये शिल्लक राहतो. या स्थितीला असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी किंवा निर्विकल्प समाधी किंवा अमनस्क समाधी अशा प्रकारची नावं आहेत. हे जे वर्णन आहे हे वर्णन ईश्वर प्रणिधानानेही इथपर्यंत पोहोचू शकतो असं पुढे पतंजलींनी म्हटलेलं आहे. ईश्वराच्या भक्तीनी इथपर्यंत पोहोचतो. प्राणायाम करत असताना जेव्हा तो मूर्ती ध्यान करतो किंवा प्राणायाम नामस्मरणामध्येच बसवतो भक्तियुक्त अंतःकरणामुळं पूरक कुंभकरेचक या क्रिया, पतंजली असं म्हणतात की ईश्वर हा पंचक्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग म्हणजे विषय संबंधी प्रीती, द्वेष आणि अभिनिवेश याच्यापासून अत्यंत वेगळा आहे. तसंच ईश्वर हा चांगली कर्म, वाईट कर्म किंवा मिश्र कर्म याच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे, अपरामृष्ट आहे. तसंच तो कर्म विपाक म्हणजे ज्ञाती किंवा जात, आयुष्य आणि भोग याच्यापासून अत्यंत वेगळा आहे, विपाक त्याला लागू नाही. तसंच मनुष्यामध्ये चित्तात ज्या प्रसुप्त वासनांचा आशय असतो किंवा साठा असतो तो ईश्वराच्या ठिकाणी नसतो. ईश्वर यापासून नेहमीच मुक्त असून तो निरतिशय सर्वज्ञ आहे असे पतंजलींचे शब्द आहेत. सातिशय आणि निरतिशय, अतिशय म्हणजे साठा, एका साठ्याच्या तुलनेने दुसरा जेव्हा जास्त असतो तेव्हा त्याला सातिशय असं समजलं जातं, म्हटलं जातं. आणि निरतिशय म्हणजे सर्वांच्या पलीकडचा, तो निरतिशय सर्वज्ञ असा आहे जे माझ्या बुद्धीपेक्षा तुमची बुद्धी जास्त ज्ञानाने भरलेली आहे तर माझ्या तुलनेनी तुमचं ज्ञान हे सातिशय समजलं जातं. सर्वांच्या पेक्षा ईश्वराचं ज्ञान हे निरतिशय आहे. अशा प्रकारच्या ईश्वराचा जपाबरोबर तज्जपस तदर्थ भावनम या प्रकारे या गुणांनी युक्त असा ईश्वर त्याच्या गुणांच्या भावने सकट ते गुण आपल्यामध्ये आहेत असं प्रत्येक जपाबरोबर जो चिंतन करतो किंवा जप करतो किंवा म्हणतो किंवा भावतो आणि ईश्वराशी त्या भावनेनी तदाकार होत राहतो, अशा प्रकारचा जप जो कोणी करतो म्हणजे ओम असो किंवा श्रीराम जय राम जय जय राम असो किंवा कोणताही नाममंत्र असो, ही जी साधना आहे ही साधना यम नियम आसन प्राणायाम आणि त्या प्राणायामाच्या वेळेला असलेलं ईश्वर स्मरण, त्या ईश्वर स्मरणामध्ये चित्त एकाग्र होणं, त्यामुळं ईश्वराचं सुख मिळायला सुरुवात होणं हा प्रत्याहार आणि नंतर चित्त निरुद्ध होणं, ईश्वराच्या धारणेमध्येच ते रमणं, ईश्वराचंच ध्यान म्हणजे परमात्म्याचे गुणच आपल्या ठिकाणी आहेत त्याच्याशी एकरूपता असं ध्यान निर्माण होणं आणि हे ध्यान दीर्घ काळ टिकणं म्हणजे समाधी अशा प्रकारे घडायला सुरुवात होते. या दोन्हीपैकी कशाचाही अवलंब केला तरी दोन्ही पतंजलींनी पुरस्कृत केलेले आहेत. साधकाला अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो, त्याला सबीज समाधी तिच्यातून प्राप्त होणारी ऋतंभरा प्रज्ञा आणि पुढे निर्बीज समाधी असा त्याचा प्रवास घडतो. निर्बीज समाधीचा साधकाला लाभ होतो आणि हा लाभ होऊन आत्मदर्शन झाल्यावर मग व्यवहार काळी देखील त्याच्या ठिकाणी आत्मस्फुरण स्फुरायला सुरुवात होते. याचं वर्णन कैवल्यपादात पुढे केलेलं आहे. सहजपणाने आत्मस्फुरण त्याच्या ठिकाणी घडू लागतं. चित्तामध्ये त्याचा विवेक निर्माण होतो आणि कैवल्याचं किंवा मुक्तीचं, आपण मुक्त आहोत या भावनेचं सतत अनुसंधान त्याच्या चित्तामध्ये भरून राहत. त्यामुळे चेतन आणि द्रष्टा रूप असणारा जो आत्मा, तो मी असं निसंदिग्ध ज्ञान किंवा सोहम ज्ञान त्याला प्राप्त होत. या लाभलेल्या सिद्धींचा या वेळेला हे करत असताना दरम्यानच्या काळात काही सिद्धी लाभतात. मगाशी मी विभूतीपाद सांगताना म्हटलं, त्या सिद्धींचा यत्किंचितही वापर न करता, त्याचा त्याग करून तो केवळ आत्मविवेकानेच आचरण ठेवतो. त्याच्या ठाई जे त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणांनी आता त्याला कुठलाही पुरुषार्थ साधण्याची इच्छा संपलेली असते. धर्म, अर्थ आणि काम हे यथान्याय आणि यथाकर्म त्याच्या जीवनात असतात. आणि मोक्ष साधण्याच्या ऐवजी तो मी मुक्त आहे या भावनेतच असल्यामुळं त्याही पुरुषार्थाचं काम त्याच्याबाबत संपून जात. अशा प्रकारे त्याच्या ठिकाणी क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त म्हणजे रज, तम आणि सत्व या त्रिगुणांचा एकूण खेळ जवळपास संपून जातो. हे त्रिगुण हे मूळ मी मध्ये, अहंतेमध्ये असे लीन होतात किंवा मूळ मायेमध्ये लीन होतात. जो सूक्ष्म मी किंवा मूळ माया शिल्लक राहिलेली असते, ती मूळ माया नंतर स्वरूपामध्ये किंवा परमात्म ज्ञानामध्ये विलीन होऊन जाते. असं झाल्यामुळं त्याचा चेतन पुरुष आपल्या नित्य सिद्ध अशा स्वरूपाने केवळ आपण आहोत या भावनेनी नेहमीच शिल्लक राहतो. तो स्वरूप प्रतिष्ठित होतो आणि यालाच पतंजलींनी अंतिम कैवल्यावस्था असं म्हटलेलं आहे. इथं या शास्त्राचा इति होतो, म्हणजे या ठिकाणी हे शास्त्र संपत. अथ नी शास्त्र सांगायला सुरुवात केली आणि इति यांनी फलप्राप्ती सांगितली. अशा प्रकारचा हा पतंजलींचा ध्यान योग आहे. याच्यामध्ये बऱ्याच सूक्ष्म प्रक्रिया नंतर मध्ये मध्ये सांगितलेले आहेत, पण मुख्यतः याच्या बाहेर पतंजलींचा ध्यान योग नाही. हे जे आता तुम्हाला सांगितलं याचंच मग पुष्कळ विवरण याच्यावर वर्षभर देखील प्रवचन करता येतील. पण इन नटशेल जर एकदम पाहायचं झालं, बर्ड्स आय व्ह्यू म्हणून पाहायचं झालं, तर हा पतंजलींचा एकूण ध्यान योग आहे. आपण सोहम ध्यान योग आणि गीतोक्त सोहम ध्यान योग त्याला प्रारंभ करण्यापूर्वी सगळ्या महत्वाच्या ध्यानातल्या संकल्पना हठयोग आणि पतंजलींचा राजयोग हे सांगून झालं. आता गीतोक्त आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला सोहम ध्यान योग काय आहे हे आपण पुढच्या वेळपासून पाहायला सुरुवात करू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला कुंडली कवरदे हरे ठला श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।